श्री दासबोध, दशक 17वां, प्रकृति पुरुष, समास पहला, देव बलात्कार।
श्री राम निश्चल ब्रह्मी चंचल आत्मा सकला पर जो परमात्मा चैतन्य साक्षी ज्ञानात्मा षड्गुणेश्वर सकल जगाचा ईश्वर म्हणून नामे जगदेश्वर तया पासून विस्तारू विस्तारला शिवशक्ती जगदेश्वरी प्रकृती पुरुष परमेश्वरी मूळ माया गुणेश्वरी गुणक्षोभिणी क्षेत्रज्ञ द्रष्टा कूटस्थ साक्षी अंतरात्मा सर्वलक्षी शुद्ध सत्व महत्तत्व परीक्षी जाणता साधु ब्रह्मा विष्णु महेश्वर नाना पिंडी जीवेश्वर त्यास भासते प्राणी मात्र लहान थोर देह देवळामध्ये बैसला न भजता मारितो देहाला म्हणून त्याच्या भेणे तयाला भजती लोक जे वेळेसी भजन चुकले ते तेव्हा पछाडिले आवडीने भजो लागले सकळ लोक जे जे जेव्हा आक्षेपिले ते तत्काळचे दिधले त्रैलोक्य भजो लागले येणे प्रकारे पाचा विषयांचा नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध ऐसे न करिता सद्य रोग होती जेणे काळे नैवेद्य पावेना तेणे काळे देव राहेना भाग्य वैभव पदार्थ नाना सांडून जातो जातो तो कळो देईना कोणास ठाऊके होईना देवे वीण अनुमानेना कोणास देव देव पाहावया कारणे देवळे लागती पाहणे कोठे तरी देवळाच्या गुणे देव प्रगटे देवळे म्हणजे नाना शरीरे तेथे राहिजे जीवेश्वरे नाना शरीरे नाना प्रकारे अनंत भेदे चालती बोलती देऊळे त्यामध्ये राहिजे राऊळे जितुकी देऊळे तितुकी सकळे कळली पाहिजे मछकूर्म वाराह देऊळे भूगोल धरिला सर्व काळे कराळे विक्राळे निर्मळे किती एक कित्येक देवळी सौख्य पाहे भरता आवघे सिंध आहे परीते सर्व काळ न राहे अशाश्वत अशाश्वताचा मस्तकमणी जयाची येवढी करणी दिसेना तरी काय झाले धनी तयासीच म्हणावे उद्भवोन्मुख होता अभेद विमुख होता उदंड खेद ऐसा धोर्ध संवाद होत जातो सकळांचे मूळ दिसेना भव्य भारी आणि भासेना निमिष्य एकवसेना एके ठाई ऐसा गाध परमात्मा कोण जाणे त्याचा महिमा तुझी लीळा सर्वोत्तमा तूच जाणसी संसारा आलियाचे सार्थक जेथे नित्यानित्य विवेक येह लोक आणि परलोक दोन्ही साधिले मननशील लोकापासी अखंड देव आहिर्निशी पाहाता त्यांच्या पूर्वसंचितासी जोडा नाही अखंड योग म्हणून योगी योग नाही तो वियोगी वियोगी तो ही योगी योग बळे भल्यांची महिमा ऐसी जे सन्मार्ग लावी लोकासी पोहणार असता बुडतयासी बुडो ने दावे स्थूळ सूक्ष्म तत्व झाडा पिंड ब्रह्मांडाचा निवाडा प्रचित पाहे ऐसा थोडा भूमंडळी वेदांतीचे पंचीकर्ण अखंड तयाचे विवर्ण महावाक्य अंतःकरण रहस्य पाहे ये पृथ्वीमध्ये विवेकी व्यसति धन्यतयांची संगति श्रवण मात्रे पावती गति प्राणी मात्र सत्संगाणि सत्शास्त्र श्रवण अखंड होत से विवर्ण नाना सत्संग आणि उत्तम गुण परोपकाराचे जे सद्कीर्तीचे पुरुष ते परमेश्वराचे अंश धर्म स्थापनेचा हव्यास तेथे चिवसे विशेष सारा सार विचार तेने होय जगोधार संग त्यागे निरंतर होऊन गेले।
इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देवबलात्कार नाम समास पहिला।